आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 288 नगरपरिषदा आणि 285 नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू. बहुतांश ठिकाणी महायुतीतल्या पक्षांच्या उमेदवारांची सरशी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममध्ये नामरूप इथं 12,000 कोटी रुपये खर्चाच्या खत प्रकल्पाचं भूमिपूजन. रेल्वेची भाडेवाढ येत्या 26 डिसेंबरपासून लागू होणार. आणि 19 वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतासमोर विजयासाठी 348 धावांचं आव्हान. राज्यातल्या 288 नगरपरिषदांच्या आणि 285 नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. 3 नगराध्यक्षपदांसाठीच्या निवडणुका या आधीच बिनविरोध झाल्या आहेत. मतमोजणी केंद्रांवर उमेदवार आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांची गर्दी आहे. बीडमध्ये मतमोजणीच्या वेळी गोंधळ उडाल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत 67.3% मतदान झालं तर 20 डिसेंबरला झालेल्या टप्प्यात 47.4% मतदारांनी आपला कौल यंत्रात बंद केला असं राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वेगवेगळ्या तडजोडी झाल्या होत्या तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत्या. मतमोजणीची अधिकृत आकडेवारी अद्याप आयोगाकडून मिळाली नाही, मात्र आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी स्थानिक निवडणुकीच्या निकालांच्या बातम्या दिल्या आहेत. त्यानुसार अनेक ठिकाणी महायुतीतल्या पक्षांच्या उमेदवारांची सरशी झालेली दिसते. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या 4 नगरपरिषदांमध्ये 4 ठिकाणी शिवसेना, 2 ठिकाणी भाजपा तर 1 ठिकाणी काँग्रेसला नगराध्यक्षपद मिळालं. खेड नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व 21 जागांवर महायुतीचा विजय झाला. सिंधुदुर्गात सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये भाजपच्या उमेदवारांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. मालवणमध्ये शिवसेना तर कणकवलीत शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष झालाय. रायगडमध्ये अलिबाग इथं शेकापनं आपलं वर्चस्व अबाधित राखलं. तिथं शेकापच्या अक्षया नाईक विजयी झाल्या. पेण नगरपालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या प्रीतम पाटील विजयी झाल्या तर खोपोलीत आणि माथेरानमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. कर्जतमध्ये आघाडीच्या पुष्पा दगडे विजयी झाले आहेत. लातूर जिल्ह्यात अहमदपूर नगरपरिषदेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे स्वप्नील भत्ते विजयी झाले. नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं 16 जागांवर विजय मिळवला. भाजप आणि काँग्रेसनं प्रत्येकी 3, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच शिवसेनेनं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला. उदगीर आणि निलंग्यात भाजपानं तर औसा इथं राष्ट्रवादीच्या उमेदवारानं नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. नाशिकमध्येही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. जिल्ह्यातल्या 11 नगरपालिकांपैकी भगूर नगरपालिकेत 27 वर्षांनी सत्तांतर झालं. तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे निवडून आल्या. येवला आणि सिन्नरच्या नगराध्यक्षपदीही राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार निवडून आला. चांदवडमध्ये भाजपानं नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली तर इगतपुरीमध्ये शिवसेनेच्या शालिनी खातळे विजयी झाल्या. अहिल्यानगरमध्ये राहता, देवळाली, प्रवरा, पाथर्डी, शिर्डी, श्रीगोंदा, जामखेड, कोपरगावमध्ये भाजपानं नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. संगमनेरच्या नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या डॉ मैथिली तांबे विजयी झाल्या. श्रीरामपूरमध्ये काँग्रेस तर शेवगाव आणि नेवासा इथं शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली. धुळ्यात शिंदखेड्याचं नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आलंय. नंदुरबारमध्ये नवापूरच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची निवड झाली. सोलापूर जिल्ह्यातल्या 12 नगरपरिषदांपैकी 4 ठिकाणी भाजपा आणि 3 ठिकाणी शिवसेनेचा विजय झाला. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांनी 2 ठिकाणी विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह स्थानिक आघाडीनं प्रत्येकी 1 नगरपरिषदेवर सत्ता मिळवली. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड आणि पैठण इथं शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला तर कन्नड आणि खुलताबादमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष झाले. राष्ट्रवादी काँग्रेसनं गंगापूर, भाजपानं वैजापूर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं फुलंब्रीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. सांगली जिल्ह्यात आटपाडी आणि जतमध्ये भाजपाचे शिराळा आणि विटा इथं शिवसेनेचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले तर ईश्वरपूर इथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, आष्ट्यात स्थानिक आघाडी, पलूसमध्ये काँग्रेस आणि तासगाव इथं स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार निवडून आले. नागपूरमध्ये बेसा, पिपळा, भिवापूर, बहादुरा या 3 ठिकाणी भाजपाचे उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तर मोहपा इथं काँग्रेसच्या उमेदवारानं बाजी मारली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांनी विरोधकांच्या खोट्या आरोपांना नाकारून महायुतीला जनादेश दिल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. राज्यात आज 288 नगरपरिषदांच्या आणि 285 नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू असतानाच मुंबई इथल्या भाजप मुख्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. विरोधकांनी प्रचारादरम्यान अनेक आरोप केले, मात्र मतदारांनी ते ओळखून त्यांना नाकारल्याची प्रतिक्रिया चव्हाण यांनी यावेळी दिली. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर सर्व लक्ष केंद्रित असेल, असंही ते यावेळी म्हणाले. राज्यातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाला भरघोस यश मिळालं असून जनतेच्या विश्वासाचं हे निदर्शक आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असून या दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या हस्ते नामरूप इथं 12,000 कोटी रुपयांच्या अमोनिया युरिया खत प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. या कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी शहीद स्मारक क्षेत्र इथं अवैध स्थलांतरितांविरुद्धच्या आसाम आंदोलनातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. तसंच त्यांनी ब्रह्मपुत्रा नदीतल्या बोटीवर स्थानिक शाळांमधल्या 25 विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रेल्वेने प्रवास भाडे आकारणीत बदल केले असून ते येत्या 26 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. या सर्वसामान्य वर्गाच्या प्रवासभाड्यात 215 किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्यापुढच्या सामान्य वर्गाच्या प्रवासाकरता प्रति किलोमीटर 1 पैसा तर मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी प्रति किलोमीटर 2 पैसे भाडेवाढ झाली आहे. 500 किलोमीटर अंतराच्या प्रवासाकरता 10 रुपये जास्त मोजावे लागतील. उपनगरी गाड्यांच्या प्रवासभाड्यात बदल केलेला नाही असं रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 7,26,000 रुपयांचं मेफेड्रॉन जवळ बाळगल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यात एकाला अटक केली असल्याचं पोलिसांनी आज सांगितलं. हा आरोपी इंदोरचा रहिवासी असून शुक्रवारी उल्हासनगरमध्ये संशयास्पद स्थितीत फिरताना पोलिसांनी त्याला पकडलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 36.3 ग्रॅम MD पावडर सापडली. भारत आणि पाकिस्तानच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघामध्ये दुबई इथं आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात पाकिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 348 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्ताननं आपल्या डावाला वेगानं सुरुवात केली. भारतानंही 4थ्या षटकात सलामीवीर हमजा याला बाद केलं. मात्र सलामीवीर समीर मिन्हास यानं दमदार 150 खेळी करत आधी दुसऱ्या गड्यासाठी उस्मान खान याच्यासोबत 91 तर तिसऱ्या गड्यासाठी अहमद हुसेन याच्यासोबत 137 धावांची भागीदारी केली. मिन्हास 172 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या फलंदाजांना मात्र धावांचा वेग कायम राखता आला नाही. त्यामुळे भारतानं पाकिस्तानला निर्धारित 50 षटकात 8 बाद 347 धावांवर रोखलं. विजयासाठी 348 धावांचा पाठलाग करताना भारतानंही वेगवान सुरुवात केली आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 3रा षटकात भारताच्या बिनबाद 32 धावा झाल्या होत्या. भारत आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघांदरम्यानच्या T20 मालिकेतला पहिला सामना आज विशाखापट्टणम इथं होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ T20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा भाग म्हणून श्रीलंकेविरुद्ध 5 T20 सामने खेळेल. पहिले 2 सामने विशाखापट्टणममध्ये तर शेवटचे 3 सामने तिरुवनंतपुरममध्ये होणार आहेत. आज जागतिक ध्यान दिवस साजरा होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने गेल्या वर्षी 21 डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यान दिन म्हणून घोषित केला होता. ध्यान दिवस आत्मभान आणि आत्मशांतीचं प्रतीक आहे. यानिमित्तानं न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात जागतिक शांती आणि सद्भावनेसाठी ध्यान साधना सत्र आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये योग प्रशिक्षकांबरोबर जगभरातले राजनैतिक अधिकारी आणि संयुक्त राष्ट्रांचे अधिकारी सहभागी झाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 288 नगरपरिषदा आणि 285 नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू. बहुतांश ठिकाणी महायुतीतल्या पक्षांच्या उमेदवारांची सरशी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममध्ये नामरूप इथं 12,000 कोटी रुपये खर्चाच्या खत प्रकल्पाचं भूमिपूजन. रेल्वेची भाडेवाढ येत्या 26 डिसेंबरपासून लागू होणार. आणि 19 वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतासमोर विजयासाठी 348 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.